विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन आणि पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. पदवीप्रदान समारंभ येत्या 29 तारखेला सकाळी 11 वाजता प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात भारतीय पोलीस सेवेच्या निवृत्त अधिकारी आणि पुदुच्चेरीच्या माजी राज्यपाल डॉ किरण बेदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुसऱ्या दिवशी 30 तारखेला सकाळी 6:40 दीक्षांत संचलन होणार असून त्यासाठी देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ अर्थात डीटीएल अभ्यासक्रमाच्या लेखांकन आणि हिशेबशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जशीच्या तशी उचलण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. विद्यापीठातर्फे नुकत्याच झालेल्या या विषयाच्या परीक्षेसाठी 2025च्या नवीन परीक्षा पद्धतीनुसार प्रथमच 100 गुणांची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती. मात्र परीक्षा संपल्यानंतर प्रश्नपत्रिकेतले सर्व 8 प्रश्न हे लॉयर्स कंपॅनियन ऑन लेखांकन आणि हिशेबशास्त्र फॉर डीटीएल या पुस्तकातून थेट उचलल्याचं निदर्शनास आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. या घटनेमुळे विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित प्राध्यापक आणि परीक्षा विभागातल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबवण्यात येणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर कार्यक्रमाच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातल्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित बैठकीत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती, आयोगानं जाहीर केलेलं वेळापत्रक तसंच जिल्ह्यातल्या तयारीचा आढावाही घेण्यात आला. पुणे जिल्ह्यातल्या उत्पादनांची निर्यात वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, कार्यक्रम आणि धोरणांबाबत उद्योजकांना व्यापक माहिती मिळावी यासाठी माहिती आणि मार्गदर्शन कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित जिल्हा निर्यात प्रचालन समितीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. रोजगार मेळावा ही ग्रामीण भागातल्या युवा वर्गासाठी करिअरच्या प्रवासातली मोठी सुवर्णसंधी आहे असं मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलं. संगमनेर इथं शिवसेना युवा सेना, शंभूराजे युवा प्रतिष्ठान आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये ते बोलत होते. सुखी पांडा, देहम नेचर क्युअर, डिस्कव्हर नेचर आणि शांतिवन पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमानं प्रतिबिंब या छायाचित्र प्रदर्शनाचं पुण्यामध्ये 24 ते 26 मे 2026 या कालावधीत आयोजन करण्यात आलं आहे. आपले व्यवसाय सांभाळून छायाचित्रणाची आवड मनापासून जपणाऱ्या 13 गुणी हौशी छायाचित्रकारांच्या कलाकृतींचा त्यामध्ये समावेश आहे अशी माहिती संयोजक केदार दंडगे आणि समीर साफेकर यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत दिली. पशुसंवर्धन क्षेत्रात आधुनिकतेची जोड देऊन पशुपालकांना उद्योजक बनण्यासाठी शासनाकडून मुरघास संयंत्र वाटप ही महत्वपूर्ण योजना राबवण्यात येत आहे. त्याचा जास्तीत जास्त पात्र पशुपालक आणि शेतकरी समूह गटांनी लाभ घ्यावा असं आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ किरण पाटील यांनी आज पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये केलं आहे. देशातल्या वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्वाची मानली जाणारी नीट परीक्षा पेपर फुटल्यामुळे सर्वोच्च परीक्षा नियंत्रण यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ही केवळ गोपनीयता भंग पावल्याची घटना नसून संपूर्ण शैक्षणिक प्रशासकीय यंत्रणेचं अपयश आहे असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ हुलगेश चलवादी यांनी आज पुण्यामध्ये व्यक्त केलं. दरम्यान पुण्यातल्या विविध संस्था संघटनांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला असून यातल्या आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि सजग नागरिकांनी तशी मागणी मन की बात मध्ये करावी असं आवाहन एरंडवन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली आहे. पिंपरी चिंचवड इथल्या मोशी परिसरातल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 करता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बिगर व्यावसायिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या 11वी प्रथम वर्षासाठी अंदाजे 51 रिक्त पदांवर प्रवेश दिला जाणार आहे. त्याचा लाभ घेण्याचं आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत करण्यात आलं आहे. पुणे विमानतळावरून गुवाहाटी आसाम इथं पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी महिलांसह एका अल्पवयीन मुलाला खडक पोलिसांनी विमानतळ पोलिसांच्या मदतीनं आज ताब्यात घेतलं. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात अवैधरित्या वास्तव्याला असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 37.5 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण असंच असेल आणि दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.